आज कोल्हापूर नगर वासियांचा अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. आपण सर्वजण या गौरपौर्णिमेच्या निमित्तानं या स्वतःच्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहात. ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःच्या घरी स्वतःच्या कष्टाने बांधलेलं घर जे आहे या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर जसा आनंद वाटतो तसा आनंद प्रत्येकाला वाटत असला पाहिजे. श्रील प्रभुपाद एकदा प्रवचनामध्ये प्रवचन झाल्यानंतर एकाने प्रश्न विचारला की प्रभुपाद जगामध्ये अनेक चर्चेस मंदिरं आणि खास करून भारतामध्ये एवढी मंदिरं आहेत, तुम्ही स्वतःचं मंदिर एवढी कशाला मंदिरं बांधता? आतली मंदिरं जी आहेत हे धड चालत नाहीत, तुम्ही मंदिरं का बांधता? तर प्रभुपादांनी त्यांना अनपेक्षित असा एक प्रश्न विचारला, तुम्ही लग्न केलंय का? आता ह्या प्रश्नाचा तुम्हाला कशा संबंध नाहीये. त्यांनी एक साधूला सन्मान म्हणून उत्तर दिलं, हो. म्हणजे लग्न कशासाठी केलं? हा दुसरा अनपेक्षित प्रश्न. हा, लग्न कशासाठी केलं? तर त्यांचं की आम्हाला मुलं व्हावी, संसार हवा असं वाटतो. मग तुम्हाला मुलंच पाहिजेत ना, मग रस्त्यावरती भरपूर भटकतात, त्यातलं एखादं उचलून तुम्ही आणा ना घरी. नाही, स्वतःच पाहिजे. म्हणून रोपालन केलं, त्यासाठी सगळी मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं आहेत, परंतु कलियुगामध्ये दुर्दैवानं ते मंदिराऐवजी इतर सर्व कारणासाठी वापरलं जातात. तर त्यासाठी हे जे मंदिर आहे, मंदिराचा अर्थ भगवंताच्या जवळ येण्याचं स्थान आहे, जिथं आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकू. भगवंत कोण आहे, भगवंताची सेवा आपण कशी करावी, आणि नित्य सेवा करण्यासाठी आपण आपलं जीवन कसं समर्पित करावं हे शिकण्यासाठी आपण मंदिरमध्ये जातो. तर आपल्याला माहिती आहे अशी किती मंदिरं आहेत या जगामध्ये की जिथं हे आपल्याला शिकवलं जातं, काही मोजकीच जवळजवळ नाहीत. आणि म्हणून प्रभुपादांनी ही अशी अनेक जगामध्ये शेकडो मंदिरं स्थापन केली की जिथं येऊन भक्त लोक त्यांना आध्यात्मिक उन्नती करण्याची आहे, हे सर्व लोक एकत्र येऊन भगवंताची सेवा करतील. आणखी दुसरा इथे कुठे उद्देश नाही, कुठलाही भेद नाही, कुठलाही भाव नाही, कुठली जात पात वर्ण, त्यानंतर देश काल, त्यानंतर कुठलं शरीर आहे, गरीब श्रीमंत, आपण कोणीही असोत, भगवंताच्या समोर आपण सर्वजण समान आहोत. भगवंता सर्वजण, भगवंताचा प्रिय कोण आहे? भगवंताच्या सेवेमध्ये जो आहे तो. आणि ही संधी देण्यासाठी हे मंदिर जे आहे याची उद्घाटन झालेलं आहे. आणि इथल्या सर्व भक्तांचा हा प्रयत्न आहे की हे जे स्थान आहे हे भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या दिव्य उपदेशाचा प्रचार करण्यासाठी पुढे वापरली जाईल. तेवढ्या उत्साहानं त्यांनी हे मंदिर निर्माण केलेलं आहे, तेवढाच उत्साह इथे येणाऱ्यांच्या मध्ये पण असला पाहिजे, कारण थोडं गावापासून दूर आहे. हा, परंतु पूर्वी वैदिक काळामध्ये लोक हरिद्वार, तिरुपती, जगन्नाथपुरी इथं जात असत पायी चालत. तर त्या दृष्टीनं मला नाही वाटत तेवढं काही लांब आहे आपलं मंदिर, की पायी जाऊन भगवंताचं दर्शन घ्यावं. प्रभुपाद महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती या सर्वांची ही इच्छा आहे, कारण हा स्वतः चैतन्य महाप्रभू लिहिलेला मार्ग आहे आणि ह्या मार्गाचा सर्वांनी स्वीकार करावा. अत्यंत सोपा असा मार्ग दिलेला आहे आणि या संस्थेची सुरुवात स्वयं भगवान चैतन्य महाप्रभूंनी केलेली आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येक जण येतो, स्वतःची मिशन उघडतो, हे मिशन तो मिशन. म्हणून ही जी इस्कॉन किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ही जी संस्था आहे, ही स्वतः भगवंताचीच मिशन आहे, स्वयं भगवान श्रीकृष्ण यांची मिशन आहे. आता मिशन याचा अर्थ की सर्वांच्या सेवेकरिता, सर्वांना मदत करण्यासाठी स्थापन केलेली संस्था. म्हणून स्वयं भगवान ह्यानेच ही संस्थेचं स्थापन केलेलं आहे चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. तर चैतन्य महाप्रभूंचा जन्म आजच्या दिवशी शकाब्द 1406 किंवा 1486 या इंग्लिश पद्धतीप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी झाला, जवळजवळ 520 वर्षापूर्वी. आणि त्या वेळेपासून या हरिनाम संकीर्तनाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्वात पहिला हरिनाम प्रचार नव्हता असं नव्हे, परंतु केवळ ब्राह्मण किंवा जे उच्च शिक्षित लोक आहेत शास्त्रामध्ये त्यांनाच त्याचा फक्त मार्ग खुला होता. परंतु चैतन्य महाप्रभूने हा मार्ग आहे हा सर्वांच्यासाठी खुला करून दिलेला आहे. कारण कलियुगामध्ये आपण सर्वजण कलो शूद्र संभव. कलियुगामध्ये कोणी ब्राह्मण नाही, क्षत्रिय पण नाही, वैश्य पण नाही, एकच वर्ण आहे शूद्र संभव. तर शूद्र कोणाला म्हटलेला आहे? जो फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी जगत असतो, त्याला कुठली कशा प्रकारची बुद्धी नाही, अशा व्यक्तीला शूद्र म्हटलेलं आहे. आणि बघा या कलियुगामध्ये मोठे 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 अगदी शिक्षित लोक सुद्धा कशासाठी जगत आहेत? फक्त पोट भरण्यासाठी. आणि म्हणून कली कलो शूद्र संभव, कलियुगामध्ये सर्वजण आपण शूद्र आहोत. तर अशा लोकांना सुद्धा भगवत भक्ती म्हणजे सर्वोच्च असं जे आत्मोद्धाराचा मार्ग आहे हा चैतन्य महाप्रभूंनी दिला. त्याची सुरुवात चैतन्य महाप्रभूंनीच केली आणि अशी पण भविष्यवाणी केली ह्याचा प्रचार जो आहे सर्वत्र होईल. जेव्हा चैतन्य महाप्रभू संन्यास घेतल्यानंतर वृंदावन याचं दर्शन करण्यासाठी निघाले आणि अशी ज्या वेळेला बातमी सर्व भक्तांना समजली तर त्यातला एक भक्त जो आहे नरसिंहानंद ब्रह्मचारी, या नरसिंहानंद ब्रह्मचारीने चैतन्य महाप्रभू ज्या मार्गाने जात आहेत त्या मार्गाचं चिंतन करायला सुरू केलं आणि तो मार्ग जो आहे स्वतःच्याच मनाने सजवण्याला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अत्यंत सुगंधित फळं पुष्प देणारी झाडं, संपूर्ण रस्ता जो आहे हा मोतीपासून बनवलेला, बाजूला अतिशय सुंदर असे झरे, त्यानंतर सुंदर असे पक्षी त्या झऱ्यांमध्ये त्या झाडावरती सुंदर असा आवाज करतायत, अनेक प्रकारच्या वृक्ष वेली यातून सुगंधित वास येतोय आणि चैतन्य महाप्रभू त्या रस्त्यानं चाललेले आहेत वृंदावनच्या दिशेनं. तर हे त्यांचं चिंतन चालू होतं आणि त्या भक्ताने चिंतन करत 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 अशी भविष्यवाणी केली की चैतन्य महाप्रभू हे केवळ रामकेलीपर्यंत जातील आणि परत येतील. आता सर्व भक्तांना ह्याच्यावरती विश्वास नाही बसला, त्यांना वाटलं की भगवंताची इच्छा जी आहे ह्याची इच्छेपुढे आता तर दृढ इच्छा करून वृंदावनला भगवंत निघालेले आहेत आणि त्यांना कोण थांबू शकणार आहे. आणि चैतन्य महाप्रभू निश्चितच ह्या वेळेला वृंदावनला जाणार. चैतन्य महाप्रभू जगन्नाथाचं दर्शन घेऊन वृंदावनला निघाले आणि या ब्रह्मचारीने जो तयार केलेला रस्ता आहे त्या रस्त्यावरून चैतन्य महाप्रभू आले आणि रामकेली इथं ज्या वेळेला आले त्यावेळेला संध्याकाळ झालेली होती. तिथं जाईपर्यंत चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर अनेक भक्त जे आहेत, अनेक लोक जे आहेत, चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान आहेत, त्यामुळे त्यांना जो कोणी पाहेल ताबडतोब त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा उदय होत होता. आणि हे सर्व लोक चैतन्य महाप्रभू त्यांना प्रेमानं आलिंगन देत आणि भगवंताच्या या स्पर्शामुळे, या हरिनामाच्या स्पर्शामुळे त्यांचं अंतःकरण एका क्षणामध्ये शुद्ध होऊन जायचं. आणि हे लोक आपल्या गावामध्ये जायचे आणि त्या गावामध्ये त्यांना जो कोणी बघेल त्या सर्वांचं अंतःकरण शुद्ध व्हायचं आणि ते सर्व लोक हरिनामामध्ये लागायचे. आणि ते लोक ज्यावेळेला आणखीकडे कुठे जातील त्या लोकांना जे कोणी लोक त्यांना पाहतील ते सर्व हरिनामामध्ये मग्न होऊन जायचे. असा चैतन्य महाप्रभूंचा प्रभाव होता. तर ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू निघाले जगन्नाथपुरीवरनं काही मोजकेच भक्त त्यांच्या बरोबर होते, परंतु ज्यावेळेला रामकेले इथं पोचले लाखो लोक त्यांच्या बरोबर होते. आणि चैतन्य महाप्रभूंचा एकच उद्देश की सर्वांना हरिनाम कीर्तनामध्ये मग्न करून टाकायचं. असं हरिनामाचं कीर्तन चाललेलं आहे. आणि त्यावेळचा राजा नवाब हुसेन शहा यांना ही बातमी कळते की आपल्या राज्यामध्ये कोणतरी विशेष अशी व्यक्ती आलेली आहे. आणि त्यांना असं कळतं की ही साधारण व्यक्ती नाही आहे, ही काही पैसे न देता, हा काही कुठल्या प्रलोभन न देता या व्यक्तीच्या पाठीमागे हे लाखो लोक आलेले आहेत आणि माझ्या राज्यामध्ये आलेले आहेत. जरी हृदयानं क्रूर किंवा म्लेच्छ असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये ही हा भाव जागृत झाला. आणि त्याने आपल्या मंत्र्यांना सूचना दिली की ही जी व्यक्ती आहे, महान पुरुष आहे, यांना जे काही आपल्या राज्यामध्ये जिथे काही जायचं आहे ही सर्व प्रमाणात त्यांना मार्गदर्शन करावं, सर्व उपलब्ध करून द्यावं आणि त्यांना कोणीही त्यांच्या कार्यामध्ये थांबवू नये. आणि त्याने आपले जे सेवक आहेत साकार मालिक, दबीर खास, त्यानंतर जे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी या नावानं प्रसिद्ध झाले, यांना विचारलं की अशी ही व्यक्ती कोण आहे. तर रूप गोस्वामींनी त्यांना सांगितलं की स्वयं भगवान श्रीकृष्ण आपल्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ज्यांच्या कृपेमुळे तुम्ही हे राज्य काढता आहात, ज्यांच्या कृपेमुळे तुमचं राज्य वाढतं आहे, अशी व्यक्ती तुमच्या राज्यामध्ये आलेली आहे, तुम्ही फार भाग्यवान आहात. आणि म्हणून त्यांनी नवाब हुसेन शहाने असा आदेश दिला की ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. त्यानंतर त्यांचे आणखी एक सहकारी केशव खत्री यांनी त्यांना सांगितलं, त्यांना वाटलं की काहीतरी असेल तरी हा राजा फार क्रूर आहे, कुठल्या क्षणी मन बदलल्याचं सांगता येणार नाही. आणि म्हणून त्यांना विचारलं की ही व्यक्ती जी आहे ही कोण आहे खरोखरच. तर केशव खत्री यांनी ओळखलं की याच्या मनामध्ये काहीतरी कधीही दुष्ट भावना येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बादशाह काही काळजी करण्याची गरज नाही, ही एक साधारण व्यक्ती आहे आणि त्याच्यामध्ये जे अज्ञानी लोक आहेत हे त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत, काय नाही जास्त नाही 100-200 लोक आहेत, त्यामुळे त्याची काय तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. आणि अशी त्यांना भीती वाटली की ते चैतन्य महाप्रभूला काहीतरी त्रास देतील आणि म्हणून त्यांनी निरोप पाठवला चैतन्य महाप्रभूंना की जात ताबडतोब सांगा की ही जी आहे राजा जरी असं वरवर बोलत असला तरी अंतःकरणामध्ये त्याच्या काहीतरी दुष्ट भावना असतीलच, जरी दाखवून देत नसेल तरी कुठल्या क्षणी त्यांचं मन बदलेल आणि कुठल्या क्षणी ते कुठलं कार्य करतील आणि कशा दृष्टीनं ते हे हरिनाम थांबवतील याची कोणाला कल्पना पण येणार नाही. म्हणून तुम्ही जाऊन चैतन्य महाप्रभूला हा निरोप द्या की हा हरिकीर्तन जे आहे हे तुम्ही या आता पुढे चला, इथे जास्त वेळ थांबू नका. ज्यावेळेला हा सेवक निरोप घेऊन तिथे आलंय त्या चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला कीर्तन करत असत त्यांच्या आजूबाजूला रिंगण असत कीर्तन करणाऱ्यांची, अशी अनेक भक्तांची रिंगण होती, लाखो लोक कीर्तन करत होते अतिशय उत्साहामध्ये. आणि हा जो सेवक आला तर त्या सेवकाला आत जायला काय मिळेना आणि त्यांनी जे आहेत त्यांनाच निरोप दिला की हा निरोप चैतन्य महाप्रभूकडे कसा तरी पोचवा की चैतन्य महाप्रभूने आता कीर्तन थांबवावं. तर सेवक एका रिंगणापर्यंत गेला, दुसऱ्या रिंगणापर्यंत, तिसऱ्या रिंगणापर्यंत, शेवटच्या रिंगणापर्यंत चैतन्य महाप्रभू येपर्यंत येईपर्यंत रात्री 12 वाजून गेले होते. आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंना त्यांनी कसा कसा हा निरोप पोचला. परंतु चैतन्य महाप्रभूने ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू कीर्तन करत असत त्यावेळेला कुठलंही भान नसायचं, ते कुठे आहेत, कशा अवस्थेमध्ये आहेत, तर ह्यांचं कशातही त्यांना भान नसायचं, पूर्णपणे मग्न होऊन कीर्तनामध्ये रत झालेले असायचे. स्वेच्छेने ज्यावेळेला त्यांनी कीर्तन थांबवलं त्यावेळेला विश्रांती घेत असताना त्यांना हा निरोप दिला गेला की आपलं जे कीर्तन जे आहे हे थांबवण्यासाठी आदेश आला होता. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की हे कीर्तन कोणीही थांबू शकणार नाही. आणि ही माझी इच्छा आहे की पृथ्वी ते आचेत नगराधि ग्राम सर्वत्र प्रचार होईब मोरो नाम. या पृथ्वीवरती चितकी म्हणून शहर आणि गावं आहेत तिथे या हरिनामाचा प्रचार होईल. आणि या घोषणेनं चैतन्य महाप्रभूंनी ह्या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून सर्व ठिकाणी हरिनामाचा प्रचार सुरू झालेला आहे. तर चैतन्य महाप्रभू स्वतः हा प्रचार करण्यासाठी दक्षिण भारतीच्या यात्रेला निघाले. स्वतः प्रत्येक गावामध्ये जात प्रत्येक खेड्यामध्ये जात होते आणि तिथे जाताना चैतन्य महाप्रभू जिथे जिथे पावलं पडतील त्या चरण धूळ घेण्यासाठी लोकांची गडबड व्हायची. लोक सगळेजण जात असतात धूळ घेण्यासाठी चैतन्य महाप्रभू जिथे जात आहेत आणि रस्त्यामध्ये सर्व प्रकारे खड्डे बनलेले होते. जिथे जिथं चैतन्य महाप्रभू जातील तर सगळीकडे खड्डे. जिथे जिथं पावलं विचार करा केवढे खड्डे. हा नगरपालिकेला केवढा त्रास झाला असेल पण तरी पण हे सगळे खड्डे पडत असेल तरी माझी चिंता नव्हती की सर्वजण चैतन्य महाप्रभूंच्या चरणावर पाऊल ठेवण्यासाठी त्यांचं चरण धूळ घेण्यासाठी धडपड करत. कारण भगवंताच्या भक्ताच्या चरणधुलीमध्ये भगवत प्रेम आहे. एक जरी चरण धूळ आपल्या माथ्यावरती पडली तर पूर्णपणे कृष्ण प्रेम जे आहे ते आपल्या हृदयामध्ये जागृत होऊ शकतं. तर ही भावना सर्वांच्या मध्ये होती आणि म्हणून दक्षिण भारतामध्ये ते कीर्तन करत निघाले आणि आपल्या सर्वांना आनंद होईल की चैतन्य महाप्रभू इथून काही अंतरावरती असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पण आले होते आणि तिथे त्यांनी हरिनाम संकीर्तन केलं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कमीत कमी महालक्ष्मी पर्यंत तरी जाऊ द्या.
हरे कृष्णा
अजूनपर्यंत रिंकाळाच्या या काठापर्यंत आहे. अजून रंकाळ्याचा तो काठ त्याच्यानंतर महालक्ष्मी.
हरे कृष्णा कृष्णा कृष्णा.
मंदिराच्या बाहेरपर्यंत आलो. आता मंदिराच्या आतमध्ये महालक्ष्मीला आपल्याला इथं आणायचं आहे त्या कार्यक्रमाला जोरात.
हरे
कृष्णा. या महालक्ष्मीला महालक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळालेला आहे म्हणून तरी आज इमारत उभी आहे इथे. लक्ष्मी वृंदावन आनंद प्रभू आपल्याला सांगतील की आपण होऊन चालत आलेली आहे इथे. कारण त्यांना माहिती आहे हे चैतन्य महाप्रभूचं कार्य आहे आणि आपल्या बाजूलाच येत आहे चैतन्य महाप्रभू पुन्हा आणि त्यांचे भक्त पण. महालक्ष्मीला किती आनंद होत असेल. सगळेच भरपूर लोक कोल्हापूरची महालक्ष्मीकडे जातात. कशासाठी कशासाठी जातात? मला हे दे मला ते दे. हा माझं लग्न होऊ दे मला मुलगी होऊ दे मुलगा होऊ दे. असे किती लोक महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जातात जे चैतन्य महाप्रभूंनी ज्या चैतन्य महाप्रभू ज्या भावनेने गेले. हा चैतन्य महाप्रभू तिथे गेले केवळ हरिनाम संकीर्तन करण्यासाठी. तर या भावनेनं महालक्ष्मीकडे जर तुम्ही गेला तर ती तुम्हाला सांगेल की आता माझ्यापर्यंतच नव्हे रंकाळा पार करून थोडं पुढे जा. हा आणि इथे या हरिओम नगरमध्ये तिथे तुम्हाला खरोखर माझी भक्ती जी आहे मी स्वतः लक्ष्मी आहे परंतु स्वयं भगवंताच्या सेवेमध्ये लागलेली आहे. आणि हे जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला हरिओम नगरमध्ये इस्कॉनच्या मंदिरामध्ये जावं लागेल आणि त्यासाठी ही मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी ही स्वयं घोषणा केलेली आहे की पृथ्वीच्या नगराधिग्राम सर्व ठिकाणी या हरिनामाचं कीर्तन सुरू होईल. आणि ती भविष्यवाणी पाहतो आज आपण कोल्हापूर सर्व ठिकाणी जगामध्ये सर्व ठिकाणी जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये आज हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार होतोय. आणि ही चैतन्य महाप्रभूंची शक्ती आणि त्यांनी ज्यांना ज्यांना निमित्त मात्र बनवायचं ठरवलं ही त्यांची खास कृपा. त्यामधला मी एक भाग्यवान, माझी काही स्वतःची पात्रता नाही. हा, एका वेळेला जहाजामध्ये जात असताना भरपूर अशी गर्दी झाली होती तर एक लहानसं बालक समुद्रामध्ये पडला. सगळ्यांना वाचवा वाचवा, त्याला वाचवा, सगळे म्हणते अरे त्याला खाली पडला हे करा, पण पाण्यात उडी मारायला कोण तयार नाही. सगळेजण म्हणतात वाचवा 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 त्याला, पण उडी मारायला कोण तयार नाही. तर एका तरुणाने उडी मारली आणि त्या पुराला वरती आणलं. सर्वांनी त्याचा सत्कार करायचा ठरवला. त्या सत्कार केला आणि त्याला बोलायला सांगितलं तर त्याला आनंद झाला. त्याने विचारलं की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल का, एवढी गर्दी होती मला पाण्यात कोणी ढकललं. आता ढकलल्यानंतर मी मरणारच आहे, कमीत कमी त्याला वाचावं, वाचू तर दोघंही वाचू. आताची माझी अवस्था आहे, मला कोणतरी ढकललं, स्वतःला काय पोहायला येत नाही, पाणी किती खोल आहे याचीही कल्पना नाही. तर ढकलल्यानंतर काहीतरी करावं म्हणून आपण करतोय. तर प्रभुपादांनी आम्हाला ढकललं की जा, जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, चैतन्य महाप्रभूंचा आदेश. जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, हमाराज्ञा गुरु होय तारेश. सर्वांना ही संधी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही पात्रता असावी असं काय नाहीये. कोणीही करू शकतं, कोण अगदी लहान मुलगा सुद्धा. जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, याच्यामध्ये काय विशेष नाहीये. चैतन्य महाप्रभूने शक्ती दिलेली आहे, मार्ग दिलेला आहे. प्रभुपादांच्या कृपेनं सर्व साधनं उपलब्ध आहेत. प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेला गेले वयाच्या 70व्या वर्षी, या चैतन्य महाप्रभूंचा आदेश पालन करण्यासाठी त्यांच्याकडे काय होतं, काहीही नव्हतं, तारुण्य पण नव्हतं. 70 वर्ष वय, एक ट्रंक फक्त पुस्तकांची 40 रुपये आणि विमानानं पण नाही, जहाजांवरनं गेले की 2 महिने जवळजवळ प्रसाद प्रवास केला आणि 2 हार्ट अटॅक पण आले, हृदयविकाराचे झटके. एवढं सहन करत प्रभुपाद न्यूयॉर्कमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं स्वागत कोणी केलं का, कोणी नाही. त्यांना डाव्या बाजूला वळायचं का उजव्या बाजूला वळायचं हेही माहिती नाही. तशा कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांनी या हरे कृष्ण आंदोलनाची सुरुवात केली. आणि त्यांची इच्छा आहे की चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी सर्व जगामध्ये पूरी करावी. आणि म्हणून स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी दाखवून दिलं की हे शक्य आहे. प्रभुपादांची जागा आपण कोणी घेऊ शकणार नाही, पण कमीत कमी त्यांचे जे प्रिय शिष्य आहेत ते प्रभुपादांच्या आदेशानुसार सर्व जगामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना कमीत कमी आपण मदत करू शकतो. आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची पात्रता आहे काही नाही, फक्त त्यांना मदत करण्याची, त्यांच्या कृपेनं त्यांच्या इच्छेनुसार आपण त्यांना मदत करण्याची आपण जर इच्छा जरी प्रकट केली तर हा मार्ग जो आहे सर्वांना तेवढीच शक्ती भगवंताने दिलेली आहे. तर हा जो ही जी संधी आहे ही तुम्हाला प्राप्त झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये एक आहे की ही शक्ती जी आपल्यामध्ये आहे ही आपल्याला ह्याची कल्पना कशी येणार. जर तुम्ही केलात तर प्रचार प्रत्येकाने केला तर तुम्हाला कळून येईल. तुमच्यापैकी बहुतेक जणांना प्रचार करणारे वृंदावन आनंद प्रभू जे आहेत, मी बेळगावचा प्रचार करत असताना कोल्हापूरला येत होतो. पहिल्यांदा आलो खरं म्हणजे मी प्रचार करण्यासाठी नाही आलो. बेळगावला आमचे काही असे भक्त होते की त्यांची इच्छा होती की आपण कोल्हापूरला जाऊ. हा, आणि तिथे जे त्यांचे कोणी भक्त आहेत, एक सुट्टीसाठी आम्ही आलो होतो तिकडे जाऊन आपण वाचन करावं. हा, तर वृंदावन आनंद प्रभूंचे मामा ते म्हणाले की आमची बहीण कोल्हापुरात राहते, आपण अजूकडे दिवसा काय असेल ती कामं कोणाला भेटायची असतील ते भेटू आणि रात्री राहण्यासाठी आपण त्यांच्या घरी जाऊ. प्रचार करण्याच्या हेतून आम्ही कोणी आलो नव्हतो. आणि ते आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही सगळेजण बसलो होतो तर एक असे होर हुन्नरी तरुण मुलगा भिंतीवरती लात मारत होता. त्यामाला त्याचं करुणा आली की कसं याचं आयुष्य आहे, भिंतीवरती लात मारण्यामध्ये बिचारा वाया घालतोय. तर त्याला कराडे चॅम्पियन व्हायचं होतं. त्याला असंच प्रश्न आमची प्रश्नोत्तर झाली आणि खरोखरच त्यांनी मनामध्ये घेतलं की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, हा मार्ग काहीतरी विशेष आहे. आणि त्यांची अशी इच्छा, नंतर भरपूर प्रश्नोत्तर व्हायची ज्यावेळेला भेटेन त्यावेळेला. आणि ते बेळगावला यायला लागले, म्हणजे पहा काहीतरी इच्छा आहे, तुम्हाला फक्त कोल्हापुरातनं कोल्हापुरात यायचं आहे. वृंदानंद प्रभू कोल्हापुरातनं बेळगावला यायची दर रविवारी मला भेटायला, प्रश्नांची यादी घेऊन आणि पुस्तकांची यादी घेऊन, कुठली पुस्तकं पाहिजेत. आणि त्यांची जी आरकेनगर या भागामध्ये जी काही घरं होती त्या घरामध्ये घराघरामध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना तिथल्या लोकांना ते बोलवून आणायचे की या आमच्या घरी हा भगवद्गीतेचा प्रश्नोत्तर आहेत, कार्यक्रम होणार आहेत. आणि मी यायचो पुस्तकं वगैरे घेऊन, त्यावेळे पुस्तक वितरण करायला जायचे. अजूनही काही पुस्तकांचे पैसे आम्हाला त्यांनी दिलेले नाहीत. त्यांच्याकडे पैसे पण नसायचे, हा पुस्तकं घ्यायची आणायची आणि त्यांच्याकडनं लोक पुस्तकं घ्यायचे आणि त्यांना पैसे द्यायचे पण नाही, तरी पण त्यांना ते द्यायचे की घ्या काही करून पुस्तकं वाचा. या पुस्तकामध्ये प्रभुपादांचं एवढं सामर्थ्य आहे की काही करून येन केन प्रकारे त्यांना पुस्तकं द्यायचे. हा त्याच्यामध्ये इतर देशातले लोक असायचे, सगळे कुठल्याही प्रकारचे निर्भीडपणे सगळीकडे जाऊन त्यांनी प्रचार केला. आणि मग त्या आल्यानंतर आमची प्रश्नोत्तर व्हायची. तर खास जे पहिले इतर जे भक्त आहेत, त्यानंतर आम्ही काही भगवद्गीता वर्ग केले. तर या सर्वातनं आपण कोल्हापुरामध्ये प्रचार सुरू केला. तर त्यांची तळमळ जी आहे ही पहा आपण अशी आहे की आपण सर्वांनी त्याचं उदाहरण घेतलं पाहिजे. तुमचे जे आज मार्गदर्शन करण्यासाठी इथं मुरलीधर प्रभू ते राहतात सायनला आणि आमचं मंदिर आहे चौपाटीला. सकाळी 4:30-5 वाजता 4 वाजता घरातून निघून 5 वाजता मंगल आरतीला दररोज असायचे, अजूनही येतात. आणि अंतर किती आहे, जवळजवळ 20 मिनिटं त्यांना गाडी चालवत यावं लागतं दररोज सकाळची मुंबईच्या गर्दीमध्ये. आजही दररोज येतात आणि आपल्यासारखेच ते व्यस्त आहेत. त्यांचं पण स्वतः जे दाताचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा इतर व्याप पण आहेत, संसारी आहेत, दोन अपत्य पण आहेत, दोन मुली आहेत. आणि एवढा सगळ्याचा सांभाळ करत ते पूर्ण वेळ जवळजवळ मंदिरामध्ये असतात, सर्व काही करतात. आणि आज ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून इथे येतात, त्याचा विचार करावा तुम्ही. ते मुंबईवरून येतात, तुम्हाला फक्त कोल्हापुरात यायचं आहे. तर या सर्व बाबी ज्या आहेत या गृहित धरा. चैतन्य महाप्रभूंची खास कृपा आहे तुमच्यावरती की हा मार्ग जो आहे हा प्रत्येकाला मिळत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की तेषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह मनमुक्ता वदन्ति मां दृढवृतां. की ज्याची सर्व पाप नष्ट झालेले आहेत, ज्यांचा पुण्यांचा पूर्ण असा संचय झालेला आहे, अशा लोकांच्या हृदयामध्ये भक्ती करण्याची इच्छा, भगवंताची सेवा करण्याची इच्छा प्राप्त होते. तर जो कोणी या संस्थेच्या संपर्कामध्ये येतोय काही ना काही प्रकारे, तर ही जी संधी जी आहे ही संधी तुम्ही सोडू नका. काही ना काही प्रकारे आपण संबंधित आलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये उन्नत होण्याचा प्रयत्न करा. स्वतःच उन्नत नव्हे तर आपल्याबरोबर जे जे काही आहे, हा तुकाराम महाराज सांगतात की जे जे आपण अशी खावे ते सुशाची शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळे जण. म्हणजे जे जे आपल्याशी खावे, आणि तुम्हाला पहा आपल्या स्वभाव आहे, आपल्याला जे माहिती आहे हे आपण सर्वांना सांगत सुटतो. तुम्ही कृष्णाबद्दल जर माहिती करून घेतली तर तुम्ही कृष्णाबद्दल बोलत जा. आता पहा सगळ्या दिवस सकाळपासून संध्याकाळ लोक कशाची चर्चा चाललेली असते, त्यांनी जे काही ऐकलं तेच बोलत असतात. हा म्हणून आपण सकाळी जर हरिनाम ऐकलं तर दिवसभर आपण हरिनाम बोलू, सोपा मार्ग आहे. सकाळी जर आपण क्रिकेटचा स्कोर ऐकला तर दिवसभर त्याच्याबद्दलच बोलू. सकाळी जर आपण सिनेमाबद्दल वाचतो दिवसभर त्याच्याबद्दलच बोलू. राजकारण वाचतो त्याच्याबद्दल दिवसभर बोलू. तर जे जे काही आपण ऐकतो ते बोलत असतो. म्हणून आपण जे आहे ऐकणं जे आहे शुद्ध करा, आणि त्याच्यासाठी हा सत्संग आला आहे. सत्संग कशाला म्हटलेला आहे, जिथे सत्याचा संघ होतो, जिथे सत्य बोललं जातं. आणि हे सत्य काय आहे, केवळ एकच व्यक्तीला सत्य माहिती आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मामयी वैशिष्ट्य सत्यम ते प्रतिजानी पियोस्मे. भगवान सांगत की मी तुला सत्य ते सांगतोय. काय सत्य सांगतोय, मनमना भव मत भक्तो मध्याची माम नमस्करू, माझा भक्त मन. त्यानंतरचा आदेश आहे सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज. सर्वधर्मांचा त्याग करून मला एकाला शरण घे. आता या आता लोक काही दुरुपयोग करून घेतले. हा की भगवंताला शरण जायचं म्हणजे काय? भगवंताने आदेश तर दिला मला शरण या, पण शरण कसं जायचं ह्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. आणि म्हणून जराही हा आदेश भगवंताने दिलेला असला त्या आदेशाचं पालन कसं करावं हे लोकांना समजत नाही. आणि म्हणून तेच भगवान श्रीकृष्ण स्वतःच भक्त बनून आले की भक्ती कशी करावी शिकवण्यासाठी. आता भगवंत ज्या वेळेला स्वतःचे भक्त बनतात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ भक्त कोण बनू शकेल? आणि ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. स्वतःच्या जीवनावरनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे की भगवंताची भक्ती कशी करावी, भगवंताची आश, भगवंताची ओढ कशी असावी, हे सर्व चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या जीवनाने दाखवून दिलं. आणि म्हणून जे जे लोक चैतन्य महाप्रभूचा विचार जे आहेत, जे चैतन्य महाप्रभूंचे आदेश आहेत त्याचं पालन करतात, त्या पाठीमागे चैतन्य महाप्रभूंची, नित्यानंद प्रभूंची पूर्ण शक्ती उभी आहे. आणि ही सर्व शक्ती जी आहे ही अगाध आहे, स्वयं भगवंताची शक्ती आहे. आणि आपण पाहतो प्रभुपादांनी वयाच्या 70व्या वर्षी सर्व जगामध्ये प्रचार केला. तर ही गोष्ट प्रभुपादांच्या कृपेनं आज सर्वांना साध्य होऊ शकते. प्रभुपादांना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे काही साधन पण नव्हतं, तर प्रभुपादांनी साधनं निर्माण केलेली आहेत, संस्था दिलेली आहे, पुस्तकं दिलेली आहेत, त्यानंतर हरिनाम मंत्र दिलेला आहे, प्रसाद वितरण दिलेलं आहे, मंदिरं दिलेली आहेत, भक्त दिलेले आहेत, सर्व जे काही पाहिजे ते आपल्याला दिलेलं आहे, त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सर्व भक्तांना उपस्थित अनुपस्थित जे कोण आहेत कोल्हापूरवासी या सर्वांना नम्र निवेदन आहे की ही संधी वाया घालवू नका. मनुष्य जन्म हा अतिशय दुर्मळ आहे, अतिशय दुर्मळ आहे. बाकी सर्व काही तुम्हाला मिळेल आणि मिळालेलं आहे, तरी पण आपण आज दुःखामध्ये आहोत. म्हणून हा जो मनुष्य जन्म सार्थकी लावा. हे मंदिर जे आहे जरी थोडंसं दूर असलं तरी इथे येण्याचा प्रयत्न करा. हा आपण ज्यावेळेला डॉक्टरकडे जातो त्यावेळेला किती दूर जरी असलं, इथनं अमेरिकेला जाऊन लोक औषधं घेतात, हा तर भवरोग हा सगळ्यात मोठा रोग आहे. तर त्यासाठी आपण कुठेही जायची तयारी ठेवली पाहिजे. तर आपल्याला फक्त इथेच थोडस गावातच आहे, थोडस दूर आहे, पूर्वी गावामध्ये व्हायचं आता इकडे. तर लक्षात ठेवा आपण भवरोगाचं औषध घ्यायला चाललेलो आहोत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इथं कुठल्याही प्रकारची तुम्हाला फी लागत नाही. डॉक्टरमध्ये गेले की आपल्याला रोग बरा होतो, नंतर चिंता लागते फी कशी भरायची, तर त्याची काळजी करण्याची गरज नाही. तर सर्वजण इकडे या आणि या हरिनामामध्ये सहभागी व्हा. आणि प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये जेवढा काही आपण मदत करू शकू ही आपण करा. तुम्हाला आजच्या गौर पौर्णिमेच्या दिवशी नम्र विनंती आहे. हरे कृष्णा.